नमस्कार। आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी हांव मानसी तुमकां राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो। इटलीच्या आपोलियात जाल्ल्या G7 शिखर सभेत संपर्क सत्रांत उलोवप करतना आफ्रिकन युनियनाक G20 संघटनेचो वांगडी म्हण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी खोस उक्तायली। आपोलियात जावपी G7 शिखर सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी द्विपक्षीय बसका घेतली। 18वो मुंबय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव MIFF 2024 आयज मुंबयत सुरू जाता। नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात जाल्ल्या राजा परब उत्सवाक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी हाजिरी लायली। कुवेतांत उज्याक लागून मरण आयिल्ल्या 45 भारतीय नागरिकांच्या मरणाचे अवशेष वायुसेनेच्या खाशेल्या विमानातल्यान भारतात हाडले। शुक्रारा इटलीच्या आपोलियात जाल्ल्या G7 शिखर सभेत आउटरीच म्हळ्यार संपर्क सत्रांत उलोवप करतना प्रधानमंत्री मोदी हांणी आफ्रिकन युनियनाक G20 संघटनेचे कायम वांगडी म्हण तांच्या अध्यक्षपदांत प्रवेश मेळप ही भारता खातीर भौमानाची गजाल आसा अशें सांगले। आफ्रिकेच्या दक्षिण भागाविशी हुस्को उक्तायतना तांणी प्राधान्य दिवचे असो उलो प्रधानमंत्र्यांनी मारलो। प्रधानमंत्री मोदी हांणी भारताच्या उर्जाबद्दल मार्गाचेर विस्तारान सांगतना ताची पद्धत उपलब्धताय सुलभताय परवडपासारखी आणि मान्यताय हाचेर आधारित असा असे नोंद केले। भारत 2070 मेरेन नेट झिरोची मोख साध्य करपाक वावुरता हाचो प्रधानमंत्र्यांनी उल्लेख केलो। भारताच्या मिशन लाईफचो उल्लेख करून तांणी संसारिक पर्यावरण दिसा सुरू केल्ल्या झाडां रोवपाच्या मोहिमेत वांटो घेतलो। प्लांट फॉर मदर एक पेड मां के नाम ह्या जागतिक जापसालदारकी आशिल्ली भौशीक चळवळ सुरू करपाची गरज तांणी उक्तायली। AI फॉर ऑल ह्या विषयाचेर आधारित भारताच्या AI मिशनाचेर उलयतना प्रधानमंत्र्यांनी ह्या तंत्रगिन्यानाचो हेत सगळ्यांची उदरगत वाढोवपाचो आसपाक जाय हाचेर तांणी भर दिलो। ग्लोबल पार्टनरशीप फॉर AIचो संस्थापक वांगडी म्हण भारत आंतरराष्ट्रीय सहकार्याक पालव दिता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मुखार सांगले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी G7 गटात 50व्या वर्षाच्या वाटचाली खातीर परबी भेटयली। मनीसातीच्या इतिहासातल्या सगळ्यांत व्हडल्या लोकशाय कार्यावळीत परतून वेचून आयले उपरांत शिखर सभेत वांटो घेवप तांचे खातीर व्हड समाधानाची गजाल आसा अशें मत तांणी उक्तायले। तंत्रगिन्यान यशस्वी जावपा खातीर तांकां मनीस केंद्रीत दृष्टीकोन आसचो अशें मत तांणी उक्तायले। भौशीक सेवा दिवपा खातीर डिजिटल तंत्रगिन्यानाचो फायदो घेवन भारतान मेळिल्ल्या यशाची तांणी म्हायती ह्या वेळार दिली। वेस्ट अगेन्स्ट द रेस्ट अशें कथन आमी केन्नाच मान्य करचे नात हो G7 आनी इटालियन अध्यक्षपदातल्यान स्पष्ट संदेश दिवपाचो आसा अशें इटालीचे प्रधानमंत्री जॉर्जिया मिलोनी हांणी आपल्या उक्तावण उलोवपांत सांगले। देश एकमेकाच्या आदारान सहकार्य करपाक सक्षम जाल्यारच जागतिक आव्हानांक तोंड दिवंक मेळटले अशें तांणी सांगले। कृत्रीम बुद्धिमत्ताय उर्जा आफ्रिका आनी मेडिटेरेनियन दर्या वाठारातले विषय अशा खुपशा महत्वाच्या आव्हानांक आउटरीच सत्र समर्पित आसा अशें तांणी मुखार सांगले। शुक्रारा इटलीतल्या आपोलिया हांगा जावपी G7 शिखर सभेच्या सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी द्विपक्षीय बसका घेतली। श्री मोदी हांणी काल दनपारां फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन हांकां ते मेळ्ळे। संरक्षण अणुकेंद्रीय अवकाश शिक्षण हवामान कृती डिजिटल भौशीक मुळावी बांदावळ गंभीर तंत्रगिन्यान जोडणी आणि संस्कृताय ह्या मळासयत भागीदारी आणि घटमूट करपाचे मार्ग हाचेर ह्या दोनूय फुडाऱ्यांनी चर्चा केली। तशेंच मुखेल जागतिक आणि प्रादेशिक प्रश्नाचेर तांणी भासाभास केली। मेक इन इंडियाचेर चड लक्ष दिवन रणनीती संरक्षणा खातीर सहकार्य आणि खर करपाचे तांणी मान्य केला। तशेंच फुडले वर्सा फ्रांसा जावपी फुडल्या AI शिखर सभेच्या आणि संयुक्त राष्ट्राच्या महासागर परिषदेच्या संदर्भात काम करतना AI गंभीर आणि नव्यान येवपी तंत्रगिन्यान उर्जा आणि खेळा मळार सहकार्य वाढोवपाचे दोनूय फुडाऱ्यांनी मान्य केले। तशेंच ह्या दोनूय फुडाऱ्यांनी जागतिक आणि प्रादेशिक मुखेल प्रश्नाचेर विचार मांडले। भारत आणि फ्रान्स हांच्या मदीं घटमूट आणि विश्वासात घेवपासारखी रणनीती भागीदारी स्थिर आणि समृद्ध जागतिक व्यवस्थेखातीर महत्वाची आसा हाचेर तांणी भर दिलो आणि ती चड उंचायेचेर पावपा खातीर काम करपाचे तांणी मान्य केले। प्रधानमंत्र्यांनी येवपी पॅरिस ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक खेळा खातीर राष्ट्राध्यक्ष मॅक्रोनाक शुभेच्छा भेटयल्यो। तशेंच G7 शिखर सभेच्या फाटभुयेर प्रधानमंत्री मोदी हांणी ब्रिटनातल्या आपल्या समकक्ष ऋषी सुनक हांकां मेळ्ळे। G7च्या फुडाऱ्यांकडेन तशेंच आउटरीच देशाकडेन आणि आंतरराष्ट्रीय संघटनाकडेन द्विपक्षीय बसका आनी चर्चा करपाची तांची येवजण आसा. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्री मोदी हांणी एनडीए सरकाराच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत ब्रिटन व्यापक रणनीती भागीदारी आनी अनेक घटमूट करपाची आपली वचनबद्धताय परत एक फावट सांगल्या. अर्धवायू तंत्रगिन्यान आनी व्यापार ह्या सारखेल्या क्षेत्रात संबंध खोलायेन वाडोवपाची संद आसा अशें तांणी सांगले. संरक्षण क्षेत्रात संबंध आणि घटमूट करपाविषयी दोनूय फुडाऱ्यांनी भासाभास केली. प्रधानमंत्री मोदी हांणी युक्रेनचे अध्यक्ष व्लॉडिमीर जेलेन्स्की हांचेकडेन शिखर सभेच्या फाटभुयेर बसका घेतली. फुडाऱ्यांनी द्विपक्षीय संबंधाचो नियाळ घेतलो आणि युक्रेनातल्या परिस्थितीचेर विचारांचेर लेगीत भासाभास केली. संवाद आणि मुत्सद्देगिरीवरवी संघर्ष शांततायेन सोडोवपाक भारत प्रोत्साहन देता अशें प्रधानमंत्री मोदी हांणी स्पष्ट केले. आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान ऐकतात. 18वो मुंबय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ 2024 आयज सावन मुंबयत सुरू जाता. 7 दिसांच्या ह्या महोत्सवाची सुरूवात चार्ली हॅमिल्टन जेम्स हांणी दिग्दर्शित केल्ल्या बिली आणि मॉली अँड ऑटर लव्ह स्टोरी ह्या सिनेमाच्या भारत प्रिमियरातल्यान जातली. अंदूच्या महोत्सवात 59 देशातले 61 भाषांचे 314 चित्रपट दाखयतले. अंदूच्या महोत्सवात पहिलेच खेपे डॉग फिल्म बाजार ह्या संकल्पनेची ओळख करून दिल्या, जी स्वतंत्र फिल्म निर्मात्यांक तांच्या प्रकल्पा खातीर खरेदीदार प्रायोजक आणि जोडपालो सोदपा खातीर समर्पित बाजारपेठ असा. क्युरेट केल्ल्या विषयांचेर 25 परस चड मास्टर क्लासेस, पॅनल चर्चा आणि उक्त्या माचयेत नामनेचे चित्रपट निर्माते वाटो घेतले. नोंदणीकृत वाटेकारा खातीर अॅनिमेशन आणि व्हीएफएक्स चेर कार्यशाळा लेगीत आयोजित केल्या. 1990 वर्षा स्थापन झालो मुंबय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दक्षिण आशियातल्या सगळ्यांत पोरण्या चित्रपट महोत्सवामध्ये एक असा. 2 वर्षात एक फावट जावपी मुंबय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव डॉक्युमेंटरी लघुपट आणि अॅनिमेशनाक समर्पित असा. हो चित्रपट महोत्सव संसारभरातल्या डॉक्युमेंटरी फिल्म निर्मात्यांक मेळपाक विचारांचे आदान प्रदान करपाक डॉक्युमेंटरी लघु आणि अॅनिमेशन फिल्माचे जोड निर्माण आणि विपणन करपाची शक्यताय सोदून काढपाक एक व्हड माची दिता. नवी दिल्लीत जाल्ल्या राष्ट्रपती भवनात काल राजपरब उत्सवाक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हाजीर आशिल्ल्यो. ह्या वेळार तांणी सांस्कृतीक सादरीकरणाचो आस्वाद घेतलो. तातूंत राजा गीत आणि मयूरभंज छौ नाच, संबल नाच आणि कर्मनाच अशें नृत्याचे सादरीकरण आशिल्ले. राष्ट्रपती भवनात राजपरब पहिलेच फावट मनयला. ह्या उत्सवाक लागून भाग घेवपाक ओडिशा संस्कृताय आणि जिणे पद्धतीची एक आगळीच झलक पळोवपाक मेळ्ळी. राजपरब हो ओडिशाचो एक उत्सव. 3 दीस चलपी हो शेतकी उत्सव पावसाळ्यात सुरू जातकूच मनयतात. बायलां आणि भुरगीं हो उत्सव अफाट उमेदीन मनयतात. भलायकी मंत्री जेपी नड्डा मंत्रालयाच्या कार्यावळीचे निराळ घेऊन भलायकी सुविधा आणि भलायकी व्यवस्थेच्या दर्जाचेर भर दिवचो असे निर्देश मंत्र्यांनी केले. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पीएमजेएवाय खाला भलायकी विमो संरक्षण विस्तार आणि लसीकरण आणि भलायकी आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्थापन सारखेल्या कार्यावळींनी तंत्रगिन्यानाचा फायदो घेवप हाचेर मंत्री जेपी नड्डा हांणी भर दिलो. श्री नड्डा हांणी बिगर संसर्गजन्य रोगांचे वाढत वचपी प्रमाण आणि निरोगी आहार आणि जिणे पद्धती संबंधी जागृताय करपाचे महत्व हाचे विषयी उलोप केले. तंबाखू नियंत्रणा खातीर तरणाट्यांकडेन लक्षबद्ध मोहीम सुरू करपाची गरज भलायकी मंत्र्यांनी उक्तायली. असंसर्गजन्य रोग आणि तंबाखूचे हानिकारक परिणाम हाचे विषयी जागृताय निर्माण करपाची गरज असा हाचेर लेगीत तांणी भर दिलो. कुवेतातल्या उजाच्या घडणुकेन मरण आयिल्ल्या 45 भारतीय नागरिकांच्या मरणाचे अवशेष भारतीय वायुसेनेच्या खाशेल्या विमानातल्यान भारतात हाडले. विमान नवी दिल्लीक वचचे पयली काल सकाळी पहिलेच खेपे कोचीत देवले. कांय दिसा पयली एका इमारतीक उजो लागिल्ल्यान 176 भारतीय कामगारांतल्यान 45 जणांक मरण आयले आणि 33 जणांक जखमी जाऊन हॉस्पिटलात दाखल केल्यात, जाल्यार उरिल्ले सुरक्षित असात. विदेश वेव्हार मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण जखमीक मजत करपा खातीर आणि सगळ्या जखमी व्यक्तींक सुरक्षित परत येऊपाची खात्री करून कुवेतातल्या अधिकाऱ्यांकडेन सतत समन्वय ते साधतात असं त्यांनी सांगितलं. आयसीसी दादल्यांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेटात काल लॉडरहिलातल्या सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क मैदानाचेर जावपी आयर्लंड आड अमेरिका ही अ गटातली महत्वाची मॅच पावसाक लागून रद्द झाल्यान अमेरिकेच्या सुपर आट पावण्यार सुवात मेळयली. अमेरिकेच्या क्रिकेट इतिहासात पहिलेच खेपे ह्या पावण्यार सुवात मेळयल्या. अ गटातल्यान सुपर आट पावण्यार पावपी भारता उपरांत अमेरिकेचो दुसरो पंगड जाला. आदलो वस्ताद पाकिस्तान आणि आयर्लंड सुपर आटच्या सर्तीतल्यान भायर पडले. आज फ्लोरिडाच्या सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क स्टेडियमात सांजवेळा 8 वरांचेर भारताचो निमाणो गट पावण्याचो खेळ कॅनडा आड जातलो. इतल्यान ह्यो खबरो सोपल्यो.